आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा आणि उद्योगांच्या इतकंच प्राधान्य लोकांना, अर्थव्यवस्थेला आणि नवोपक्रमालाही दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पशुधन आरोग्य आणि रोग प्रतिबंधाकरता 3,880 कोटी रुपये तर केदारनाथ आणि हेमकुंड साहेब रोपवेकरता 6,730 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बेकायदेशीररित्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा बळकावलेला भाग परत मिळण्याची भारत वाट पाहत असून त्यानंतरच काश्मीर प्रश्न सुटेल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा विश्वास. आयएसआयशी संबंध असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या एका सक्रिय दहशतवाद्याला आज पहाटे उत्तर प्रदेशातून अटक. आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल, भारताविरुद्ध 9 मार्चला अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. सरकारनं गुंतवणुकीच्या बाबतीत पायाभूत सुविधा आणि उद्योगांना जितकं प्राधान्य दिलं आहे तितकंच प्राधान्य लोकांना, अर्थव्यवस्थेला आणि नवोपक्रमालाही दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांमध्ये गुंतवणूक या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना लोकांमध्ये गुंतवणुकीचं उद्दिष्ट हे शिक्षण, कौशल्य आणि आरोग्यसेवा या 3 स्तंभांवर उभं असल्याचं मोदी यांनी सांगितलं. टेलिमेडिसिन सुविधेचा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विस्तार केला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्राचं भविष्य नवोपक्रमातील गुंतवणुकीद्वारे निश्चित केलं जातं. भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक लाख कोटी रुपयांचं योगदान देण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असून या दिशेनं जलद प्रगती करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारताचं सामाजिक सुरक्षा कवच 24.4% (48.8%) दुप्पट झाल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या वेबिनारमध्ये दिली. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 10 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून आणखी 10 महाविद्यालयं नियोजित आहेत. सरकार भारताला जागतिक नवोपक्रम केंद्र बनवण्यासाठी वचनबद्ध असून 2025-26 केंद्रीय अर्थसंकल्पात संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी 20,000 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी वेबिनारच्या समारोप सत्रात दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत पशुधन आरोग्य आणि रोग प्रतिबंधाकरता 3,880 कोटी रुपये तर केदारनाथ आणि हेमकुंड साहेब रोपवेकरता 6,730 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. सोनप्रयाग ते केदारनाथ या 12.9 किलोमीटर लांबीच्या रोपवे विकासाकरता 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना दिली. याबरोबरच 2,730 कोटी रुपये खर्चाच्या 12.4 किलोमीटर लांबीच्या हेमकुंड साहेब रोपवेची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयांचं कौतुक केलं आहे. 2 नवीन रोपवे भाविकांचा वेळ वाचून प्रवास अधिक सोयीचा करतील, तसंच सुधारित पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम हे चांगलं पशु आरोग्य, उच्च उत्पादकता आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरेल असं मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उत्तराखंडच्या 2 रोपवे प्रकल्पांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासन बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत असून ते भारताच्या हिताला अनुकूल असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल अपेक्षित होता आणि तो अनेक प्रकारे भारताला अनुकूल आहे. परराष्ट्रमंत्री काल लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये जगातील भारताचा उदय आणि भूमिका या विषयावरील चर्चासत्राला संबोधित करत होते. डॉ जयशंकर सध्या 6 दिवसांच्या युके आणि आयर्लंड दौऱ्यावर आहेत. काश्मीरमधील समस्या सोडवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ जयशंकर यांनी कलम 370 रद्द करणे हे पहिलं पाऊल होतं तर काश्मीरमध्ये विकास, आर्थिक उलाढाल आणि सामाजिक न्याय पुनर्स्थापित करणे हे दुसरं पाऊल आणि मोठ्या संख्येने मतदानासह निवडणुका घेणे हे तिसरं पाऊल होतं असं सांगितलं. बेकायदेशीररित्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा बळकावलेला भाग परत मिळण्याची भारत वाट पाहत असून त्यानंतर काश्मीर प्रश्न सुटेल असं ते म्हणाले. चीनबद्दल बोलताना ऑक्टोबर 2024 पासून तिबेटमधील कैलास पर्वत तीर्थयात्रा मार्ग सुरू करण्यासारख्या काही सकारात्मक हालचालींचा उल्लेख डॉ जयशंकर यांनी यावेळी केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल बीकेआयच्या एका सक्रिय दहशतवाद्याला आज पहाटे उत्तर प्रदेश विशेष कृती दल आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातल्या कौशांबी जिल्ह्यातून अटक केली आहे. पंजाबमधील अमृतसरमधील रामदास भागातील कुर्लियन गावातील रहिवासी असलेला संशयित दहशतवादी लाजर मसीह बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या जर्मनी इथल्या गटाचा प्रमुख स्वर्णसिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करतो आणि तो पाकिस्तानमधील आयएसआय कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दहशतवाद्याकडून 3 जिवंत हातबॉम्ब, 2 जिवंत डिटोनेटर्स, 1 परदेशी बनावटीचं पिस्तूल आणि 13 काडतूसं जप्त केली आहेत. हा दहशतवादी गेल्या वर्षी 24 सप्टेंबरला पंजाबमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता. जपान भारत व्यापार सहकार्य समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 17 सदस्यांच्या या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान कंपन्या, औषध निर्माण क्षेत्र, वनस्पती अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक्स सारख्या क्षेत्रांमधील प्रमुख उपस्थित होते. आज नवी दिल्लीत होणाऱ्या जपान भारत व्यवसाय सहकार्य समितीच्या 48व्या संयुक्त बैठकीची माहिती यासुनागा यांनी पंतप्रधानांना दिली. भारतातील त्यांच्या विस्तार योजना आणि मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या त्यांच्या दृढ वचनबद्धतेमुळे आपण उत्साहित झालो आहोत असं मोदी यांनी म्हटलं आहे. या निमित्तानं भारताचा विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदार असलेल्या जपानसोबत आर्थिक सहकार्य अधिक दृढ होण्याची आशा मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कडक इशारा दिला असून गाझामध्ये बंदिवान असलेल्या सर्व ओलिसांची तत्काळ सुटका करण्याची आणि मृतदेह परत करण्याची मागणी केली आहे. व्हाईट हाऊसनं दहशतवादी गटाशी थेट वाटाघाटी सुरू असल्याची पुष्टी केल्यानंतर काही तासातच हा इशारा देण्यात आला. हा इशारा म्हणजे अमेरिकेच्या धोरणात बदल घडवून आणणारं एक पाऊल आहे. त्यांनी इस्रायलला हमासला संपवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच जर ओलिसांची सुटका केली नाही तर हमासचा एकही सदस्य सुरक्षित राहणार नाही असा इशाराही दिला आहे. आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी हरवून भारताविरुद्ध अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडनं दिलेल्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 50 षटकात 9 बाद 312 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरनं 100 धावा काढल्या तर रॅसी व्हॅन्डर ड्युसेसनं 69 धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमाने 56 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटरनं 3 बळी घेतले तर मॅट हेनरी आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी 2 बळी घेतले. पूर्वी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडनं निर्धारित 50 षटकात 6 बाद 362 धावा केल्या. रचिन रवींद्रनं 101 चेंडूत 108 धावा केल्या तर केन विल्यमसननं 94 चेंडूत 102 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीनं 3 आणि कागिसो रबाडानं 2 तसंच विलियान मुल्डरनं 1 गडी बाद केला. रचिन रवींद्रला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा अंतिम सामना रविवारी 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ऑगस्ट 2021 काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटातील एका प्रमुख दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याला अमेरिकेत आणलं जात असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या भाषणात बोलताना ट्रम्प यांनी हे पाऊल कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरुद्ध अमेरिकेच्या नव्या ताकदीचं द्योतक असल्याचं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा आणि उद्योगांच्या इतकंच प्राधान्य लोकांना, अर्थव्यवस्थेला आणि नवोपक्रमालाही दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पशुधन आरोग्य आणि रोग प्रतिबंधाकरता 3,880 कोटी रुपये तर केदारनाथ आणि हेमकुंड साहेब रोपवे करता 6,730 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बेकायदेशीररित्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा बळकावलेला भाग परत मिळण्याची भारत वाट पाहत असून त्यानंतरच काश्मीर प्रश्न सुटेल, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा विश्वास. आयएसआयशी संबंध असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या एका सक्रिय दहशतवाद्याला आज पहाटे अटक आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल, भारताविरुद्ध 9 मार्चला अंतिम सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.